chinimandi.com पॉडकास्ट।
ताज्या ऊसाची लागवड आवश्यक, शरद पवार। यंदाच्या अतिवृष्टीमुळे ऊसाचं पीक पूर्णपणे खराब झालं आहे, यासाठी आता ताज्या ऊसाची लागवड करणं आवश्यक असल्याचं NCP अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं। तसंच पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करावीत अशी मागणीही त्यांनी केली। पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं खूप नुकसान झालं आहे। इतर पिकांबरोबर कितीतरी हजार हेक्टर क्षेत्रातील ऊसाचं मोठं नुकसान झालं आहे। हे नुकसान सरकारनं भरून देण्यासाठी NCP सरकारकडे मागणी केली आहे। धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ऊसासाठी प्रति हेक्टर 1,00,000 रुपयांची मागणी केली आहे। तसंच पुराखाली आलेली जमीन शेतीयोग्य बनवण्यासाठी 25,000 रुपये प्रति हेक्टरची मागणी केली आहे।